आजच्या या अत्यंत पवित्र सोहळ्यात मी जयू ओक आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त सौ कुंदाताई पानसे प्रार्थनेने करतील.
स्वामी माधवनाथ शिष्य मणिर्यः कारुण्य सिन्धुस्तथा स्वात्मानन्द निमग्न नित्य मनसा कैवल्य मूर्तिस्तथा सोऽहं बोध प्रचार कार्य निरतो शमयति खलु आर्तता ध्याया मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुजता ध्यायामि मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुज्यता शीतल शान्त सुबोध बोध वसति वाचि परा सिद्धता नित्यानित्य विवेकदीपशिखया नित्यं परार्थिव्रता आशीर्दत्ता स्वरूपनाथ गुरुणा ज्ञानेश्वरे वन्दिते ध्यायामि मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुज्यता ध्यायामि मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुज्यता कार्ये निर्लिप्तता सहजता ध्याने च तद्रूपता भक्त्यादन्यस्थिति सुविहिता ज्ञानेन सह मुक्तता कोमलता शुभदर्शने मधुरता स्पर्शेन सम्पूर्णता ध्याया मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुज्यता ध्यायामि मकरन्दनाथ यतिनम् साक्षात् हि सायुज्यता साक्षात् हि सायुज्यता साक्षात् सायुज्यता।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। आजी फिटले माझे कोडे भवदुःखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे। आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक आहे पायावरी त्यांच्या ठेवीचा। तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांची या झालो लोटांगणी आलो पुढे भार देखोनी। सध्या नवरात्रीचा अत्यंत पवित्र काळ चालू आहे। या काळात असाच एक पवित्र सोहळा आपण अनुभवणार आहोत। 1974 साली पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी संप्रदायाची सर्व जबाबदारी पूजनीय स्वामी माधवनाथांवर सोपवली। हा पूजनीय स्वरूपानंदांचा मोठा उपकार। आणि 23 वर्षांपूर्वी पूजनीय स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाची अखंडपणे चालत आलेली ही जबाबदारी सद्भक्त श्री माधव नगरकर आणि सद्भक्त श्री मकरंद वझे या दोन सुपुत्रांवर सोपवली। आणि आपल्याला पूजनीय स्वामी मकरंदनाथांसारखे समर्थ सद्गुरू लाभले। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य काही साधकांप्रमाणे मलाही लाभलं होतं आणि मन एकदम भूतकाळात गेलं। 1980 साली प्रथम पूजनीय स्वामी माधवनाथांचं दर्शन झालं आणि त्यांनी आपली मनबुद्धी व्यापून घेतली असं आता प्रकर्षाने जाणवते। स्वामीजींची प्रत्येक गोष्ट आवडत असे, त्यांचं पाहणं बोलणं चालणं विनोद इतकंच नाही तर ते नुसते समोर असणं या सर्वच गोष्टी मोहून टाकीत असत। त्यांची सद्गुरु निष्ठा, त्यांचं रामचंद्र ज्ञानोबा हनुमंत यांच्यावरचं उत्कट प्रेम खूप भावून जायचं। स्वामीजींनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर भरभरून प्रेम केलं। आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतातच, परंतु स्वामीजींच्या प्रेमाची जातीच निराळी होती। जसा वारा अनिर्बंध वाहतो, जसा सागर अथांग त्याची खोली आणि मर्यादा कधीच कळत नाही, कोणत्याही मापाने आपण सागराला मापू शकत नाही, जसा पाऊस डोंगर खडक सुपीक जमीन काही न पाहता वर्षाव करीत असतो, तसे स्वामीजींचे प्रेम होते। स्वतःकडे पाहताना असं वाटतं की विशेष कोणतेच गुण अंगी नसताना त्यांनी आपल्यावर अपरंपार प्रेम केलं। त्या प्रेमाला कोणतीच उपमा नाही। आणि त्यांनी नुसतंच प्रेम केलं नाही तर मनाला एक वैचारिक वळणही दिलं। सातत्य आणि नियमितपणा यावर त्यांचा भर होता। त्यामुळेच तर 39 वर्षे सातत्याने त्यांनी श्री ज्ञानेश्वरी निरूपणाचा उपक्रम पार पाडला। कोणतीही गोष्ट करायला घेतली की ती वर्षानुवर्षे करीत राहिली पाहिजे। सर्व गोष्टींना तपास परिमाण असावं। ते स्वतः तसं जीवन जगले आणि आपल्या साऱ्यांना स्वामीजींसारख्या आदर्श मूर्तीचं लीला चरित्र प्रत्यक्ष पाहायला मिळालं। आपल्या भाग्याचा आपण सेवा करावा। जन्मोजन्मींचे पुण्य फळासी पैयाले लेखिली पाऊले श्री गुरूंची। जसं भगवान सत्यसाई बाबांचं एक भजन आहे त्यात ते म्हणतात माय लाईफ इज माय मेसेज, तसे पूजनीय स्वामीजींनी आपल्याला आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। कोणताही प्रसंग येवो सुखाचा दुःखाचा, तरी आपली साधना श्रवण आणि सत्संगती यात खंड पडता कामा नये। मला आठवते 1994 साली माझी आई गेली, त्यावेळी त्यांनी रात्री फोन केला होता। म्हणाले दुःख तर होणारच, कारण त्या आकारात पुन्हा ती व्यक्ती आपल्याला दिसणार नसते, तरीही आपल्या नित्यक्रमात खंड पडू द्यायचा नाही। नेहमीप्रमाणे उद्यापासून वीणा आणि तू ध्यानाला यायला सुरुवात करा। आणि या त्यांच्या बोलण्याचा विलक्षण परिणाम झाला। त्यांचे विचार अगदी स्पष्ट होते। जगाचे अंध पेडीत श्रीयेची रावळे उघडीत निघे जैसा भासवत प्रदक्षिणे, असं स्वामीजींचं अत्यंत तेजस्वी जीवन होतं। पूजनीय स्वामीजींच्या भोवती एक सकारात्मकतेचं आनंदाचं, निर्भय प्रेमाचं, ईश्वर भक्तीचं वलय नित्य जाणवायचं. त्यांच्या या अनोख्या विश्वास त्यांच्यामुळेच आम्हा सर्व मुलामुलींमध्ये म्हणजे त्यावेळच्या एक अतूट प्रेमाचं नातं निर्माण झालं. आणि तिथे येणाऱ्या सद्भक्त तारा, कांचन, निरंजना, राधिका, नाना, मकरन, मिलिंद, पंकज, विजय इत्यादी सर्वांमध्ये आम्ही दोघी सहज रमून गेलो, समरसून गेलो. त्या नात्याला गुरु बंधू भगिनी यापेक्षाही एक उच्च, निरपेक्ष परंतु दैवी प्रेमाचं कवच होतं. स्वामीजींवरचं सर्वांचंच प्रेम, निष्ठा, श्रद्धा प्रसंगाप्रसंगातून जाणवत असे. सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वजण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने अगदी पूर्वतयारीपासून ते स्टेजवर बसून निरूपणे करण्यापर्यंत आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडीत असत. या सर्वच मुलामुलींचे पूजनीय स्वामीजींना खूप कौतुक वाटे. परंतु असंही लक्षात येत होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यावेळच्या मकरंदाचे पाऊल सर्वात पुढे असायचे. मग सेवा असो, साधना असो, कोणाला आजारपणात काही मदत हवी असली तरी त्यात तोच योग्य पद्धतीने मार्गदर्शन करीत असे, कारण प्रत्येक बाबतीतील त्याचे विचार आणि चिंतन अगदी परिपूर्ण असे. आणि फक्त आमचेच नाही तर पूजनीय स्वामीजींचेही जास्त लक्ष मकरंदकडेच आहे असं जाणवायचं. आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या दीपे दीपू लावीला या ग्रंथात पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरित्र ग्रंथातही याबद्दल सविस्तर आलेलं आहे. पूजनीय स्वामीजी देहाचं नश्वरत्व आणि आत्म्याचं अमरत्व वारंवार सर्वांच्या मनावर ठसवीत असत. 1980 ते 1991 या जवळजवळ 11 वर्षांच्या काळात त्यांना कधी आजारपण आलेलं पाहिलंच नाही. 1983 साली 15 दिवसांसाठी डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी विश्रांती घेतली. परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी ज्या उत्साहाने आणि आनंदाने कामाला सुरुवात केली की जणू ते पाहून आजार या शब्दाने त्यांच्याकडे पाठच फिरवली. त्यामुळेच ते जरी देहाच्या नश्वरतेबद्दल, नाशिवंततेबद्दल सांगत होते तरी त्यांना कधीच काही होणार नाही याबद्दल आम्ही सारेच निश्चिंत होतो. मधून मधून स्वामीजी सांप्रदायिक अधिकार सोपवण्याबाबतची त्यांची काळजी बोलून दाखवित असत. माझी 70 आली तरी माझा शोध अजून चालूच आहे असं ते म्हणायचे. असा सर्व काळ अत्यंत आनंदाने चालला होता. म्हणतात ना, आनंदाचे दिवस भराभर सरतात त्याप्रमाणे. आणि 1991 सालच्या ऑगस्ट महिन्यात जेव्हा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळी मात्र आम्हाला जबरदस्त धक्का बसला. जे स्वामीजी आम्हाला श्री रामचंद्र, गोपाळकृष्णांप्रमाणे वाटत असत त्यांना असे काही होईल याची सुतराम कल्पना आम्ही कधी केली नव्हती. आम्ही सर्वजण खूप गडबडून गेलो. पूजनीय स्वामीजी दवाखान्यात ऍडमिट आणि त्यांच्याशिवाय केंद्र ही कल्पनाच करवत नव्हती. परंतु या परिस्थितीतही मकरंद मात्र धीराने आपले सर्व दुःख बाजूला ठेवून सर्वांना दिलासा देत होता. पूजनीय स्वामीजी दवाखान्यात भेटायला येणाऱ्या साधकांकडे केंद्राबद्दल, कार्यक्रमांबद्दल विचारपूस करीत असत. तेव्हा मकरंदच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे सुरू असलेले केंद्राचे कार्यक्रम आणि त्याचे आत्मविश्वासपूर्ण वर्तन, तसेच सर्वांना सांभाळून घेण्याचे कौशल्य हे सर्व पाहून ऐकून स्वामीजींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान विलसत असे. जणू त्यांचा शोध पूर्ण झालेला होता. आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टर माधव नगरकर आणि श्री मकरंद भजे या दोघांकडे संप्रदाय सोपवण्याचे निश्चित केले. तोच अश्विन शुद्ध चतुर्थीचा पुण्य पावन दिवस. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी प्रत्यक्ष काय घडलं याची उत्सुकता आपल्या सर्वांना निश्चितच असणार. म्हणून मंडळाने या कार्यक्रमाची ध्वनी चित्रफीत दाखवण्याचे योजले आहे. चला तर या आनंद सोहळ्यात आपण सर्वही प्रेमादरपूर्वक सहभागी होऊया. सद्भक्त मिलिंददादाही या सोहळ्याचे एक भाग्यवान साक्षीदार आहेत. या पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सद्भक्त श्री मिलिंददादा करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नवरात्रातल्या चौथ्या माळेचा दिवस होता। मंगळवार असल्यामुळे केंद्राला सुट्टी होती। सकाळपासूनच मेघ उदार झाले होते। दुर्गा मातेच्या प्रेमात चुंब भरलेली रम्य संध्याकाळ सरत चालली। 7 वाजून गेले। चिमणबागेतल्या माया अपार्टमेंट मध्ये मात्र मंगळवार असूनही लगबग दिसत होती। दुसऱ्या मजल्यावरील ध्यान मंदिरासमोरच्या घरात पिवळसर रेशमी नेहरू शर्ट आणि शुभ्र पायजमा परिधान केलेला महात्मा काठी टेकत हळूहळू येरझाऱ्या घालत होता। मुखानी स्वामीजी स्वामीजी असं अर्धस्फुट स्मरण चालू होतं। चेहऱ्यावर विलक्षण शांती उमटली होती। निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केलेली अति सौम्य आणि सोज्वळ माऊली अगदी व्यवस्थित लावलेल्या खोलीत सतरंजा अंथरणाऱ्या तरुण साधिकांशी हलक्या आवाजात बोलत होती। कसली तयारी चालली होती? कोण होते ते महापुरुष आणि समयीची शीतलता देणारी त्यांची सहधर्मचारिणी? समयीची शीतलता देणारी त्यांची सहधर्मचारिणी कोण होती? भगवान आदिनाथांपासून ज्ञानदेवांपर्यंत आणि पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत पुढे अतूटपणे चालत आलेल्या उज्ज्वल नाथपरंपरेचे अध्वर्यू स्वामी माधवनाथ आणि त्यांची सावली बनून राहिलेल्या सौभाग्यशाली मातोश्री सरलाताई यांचं ते निवासस्थान होतं। तयारी चालली होती एका इतिहासाच्या पुनराविष्काराची। 1973 सालच्या श्रावणातल्या पहिल्या तिथीला जे दिव्य पवित्र संक्रमण पावसमध्ये घडलं, माया अपार्टमेंट मधल्या दिवाणखान्यात पुन्हा एकदा तेच संक्रमण घडणार होतं। पूर्ण तेजानं तेवणाऱ्या दीपाकडून आज नूतन दीपांचं प्रज्वलन होणार होतं। आज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ आपल्या सांप्रदायिक उत्तराधिकाऱ्यांची त्यांनी केलेली नियुक्ती जाहीर करणार होते। अगदी मोजक्याच साधकांनी निरोप देऊन बोलावल्यावरून तिथे यायचं निश्चित झालं होतं। पण मौजेची बाब म्हणजे ज्यांची नियुक्ती होणार होती त्यांच्या सकट बहुतेकांना आपण आज कोणत्या हेतूनं जमलो आहोत याची कल्पना नव्हती। ठीक 7:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता। इतक्यात स्वामीजींचे सुपुत्र सद्भक्त बापूसाहेब यांचा फोन आला। पावसाच्या जोरामुळे ते वाटेतच अडकले होते. दरम्यान साडेसातच्या आधी 3-4 मिनिटं बाकी सर्व साधक उपस्थित होते. विजय, मकरंद वझे, पंकज गोळे काका, डॉक्टर माधवराव नगरकर, मकरंद कोपरकर असे बहुतेक सगळे पावसातून कसेबसे भिजत भिजत मायाला येऊन पोचले होते. डॉक्टर प्रमोद कुलकर्णी व्हिडिओ कॅमेरा सज्ज करून बसले होते. आजच्या या बैठकीसाठी व्हिडिओ कॅमेरा का बरं असावा असा प्रश्न बहुतेकांच्या मनात होता. भगिनींपैकी प्रमोदिनी, नीलाताई, तारा, निरंजना, राधिका, जयू, वीणा, डॉक्टर सुषमाताई अशा काही जणी आधीपासूनच तिथे उपस्थित होत्या. दबलेल्या आवाजात त्यांच्यात आज काय बरं आहे याची कुजबूज चालू होती. पावसाच्या मनात काय होतं कोण जाणे, पण तो थांबायचं नाव घेत नव्हता. स्वामीजींनी मकरंद कोपरकरला छत्री घेऊन बापूसाहेबांना आणण्यासाठी धाडलं. बापूसाहेब बऱ्यापैकी भिजलेल्या अवस्थेतच माया अपार्टमेंटला पोचले. पूजनीय सरलाताईंनी एरवी पटकन त्यांचं डोकं पुसायला पंचा दिला असता, पण आज त्यांना ते शक्य झालं नाही. स्वामीजींनी त्वरित कार्यक्रमाला सुरुवात केली. पुढे सुमारे 40-45 मिनिटांचा वेळ कसा गेला त्याचं भान कोणालाच राहिलं नाही. ज्याचं स्मरण आपण अत्यंत कृतज्ञतापूर्वक दरवर्षी करतो तो अश्विन शुद्ध चतुर्थी नावाचा इतिहास त्या 40-45 मिनिटांच्या कालावधीत लिहिला गेला. आज त्याला 23 वर्ष पूर्ण झाली. स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी वर्षात याचाही रौप्य महोत्सव साजरा होणार. स्वामीजींच्या निस्संदिग्ध परमार्थाच्या धोरणाशी सुसंगत अशी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात केली होती. त्या सोहळ्यातली काही क्षणचित्र आपण आज पाहणार आहोत. आपण सर्वजण त्या योगानं पुन्हा एकदा नवरात्रातल्या चतुर्थीची भावनांनी ओथंबलेली संध्याकाळ अनुभवणार आहोत. त्यातील महत्वाचे भाग एकत्रित करून सद्भक्त सुधीर रामदासी आणि गिरीश फाटक यांनी साधारणपणे 25 मिनिटांची सीडी तयार केली आहे. त्याचं अवलोकन आपण आज करणार आहोत. हे रेकॉर्डिंग 23 वर्षांपूर्वीचं आहे. तेव्हाचा सर्वात अद्ययावत कॅमेरा वापरून प्रमोददादांनी त्याचं चित्रीकरण केलं. तथापि अलीकडच्या काळा इतकं ते चित्रीकरण नाही. तसंच स्वामीजींचे उच्चार कधी कधी लक्षपूर्वक ऐकावे लागतात. त्यांच्यासमोर त्या दिवशी माईक नव्हता, त्यामुळे कॅमेराच्या ऑडिओ रेकॉर्डिंग क्षमतेवरच आपल्याला विसंबून राहावं लागतं. असो, आपण सर्वजण या ऐतिहासिक घटनेचा पुनर्प्रत्यय घेणार आहोत. सुरुवातीची 5-6 मिनिटं स्वामीजींनी प्रास्ताविक केलं. स्वरूपानंदांनी संप्रदायाची जबाबदारी सोपवली त्याचं तीव्र स्मरण त्यांना होत होतं. त्यांना हा संप्रदाय असाच शेकडो वर्ष चालत राहावा यासाठी पुढील व्यवस्था करण्याची कशी तळमळ लागून राहिली होती, त्यांना कोण मंडळी योग्य वाटली इत्यादी सर्व भाग त्या प्रास्ताविकात येईल. त्यानंतर त्यांनी या निमित्ताने तयार केलेल्या स्वतःच्या सांप्रदायिक इच्छापत्राचं वाचन केलं. त्या वाचनात ते मधूनअधून थांबून अधिक स्पष्टीकरण देत होते. संप्रदायाची शुद्धता राखणं हे महत्वाचं आव्हान त्यांना वाटत असावं. स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांनी स्वतःची सही असलेले कागद यांना स्वतःची सही असलेले कागद त्यांनी दिले. त्या अगोदर आदल्या दिवशी बोलावून त्यांनी सद्भक्त नंदू काका गोळे म्हणजे आपले गोळे काका आणि माझी साक्षीदार म्हणून सही त्या कागदांवर घेतली होती. त्यातच त्यांना त्यांनी मार्गदर्शक म्हणून काही साधिकांची नावं सुद्धा घातली होती. सुमारे 6-7 मिनिटं हे आज्ञापत्राचं वाचन झालं. त्यानंतर या सद्गुरू पदाधिष्ठित झालेल्या साधकांनी कसं वागणं त्यांना अभिप्रेत आहे ते त्यांनी सांगितलं आणि त्याविषयीची खात्री सुद्धा व्यक्त केली. या जबाबदारीतून आपण मुक्त झाल्याची कृतकृत्यता पुन्हा पुन्हा प्रकट होत होती. या दोघांची आपापली कार्यक्षेत्र काय आहेत याबद्दलचं स्पष्ट दिशादर्शनही त्यांनी केलं. मकरंदनाथांवरची दुहेरी जबाबदारी मंडळाची आणि संप्रदायाची याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. सर्व साधकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांची इच्छा वारंवार प्रकट होत होती. त्यानंतर काही प्रश्नोत्तर झाली. हा कार्यक्रम सुमारे 10 मिनिटांपर्यंत चालला. तोच भाग आता आपण बघणार आहोत.
मला काही करता आलं नाही. त्यावर मी त्या पत्रिके सांगतो की अजून 4 दिवस मला सुधारणा मिळून तीन पत्र आहे. त्या किती उत्सुकता होती या गोष्टीची मला पत्र तर उत्कृष्ट झाल्यामध्ये प्रथम त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला तुम्ही आता अनुभवता राष्ट्र भविष्य मिळून घनकिती घटनांची जबाबदारी ही तुमच्या सोपूत आहे. त्यावरती त्यांचे विचार असे आहेत की गेली 25 वर्षांहून अधिक मी न्याय संप्रदायाची जबाबदारी स्वतःशक्ती यथामती सांभाळी आता सगळ्यांनी तुमच्याकडे सोपत आहे. आता असं सांगितल्यानंतर साहजिक बाकीच्या बोलणं तर काही मिळू शकता तर बोलणं काही झालंच नाही. त्यांनी कागद दोन तीन माझ्याकडे दिले आणि वर्गांची वाटली पाहिजे तर संप्रदायाची सगळं होतं अनुग्रह कसा द्यावा तो. आता त्यांची प्रकृती त्यांना मी माझ्याकडे काय शक्य नाही म्हणजे त्यांना खात्री नाही की आपल्या देहाची शेवटी एक प्रकार 2 वर्ष त्यांना मिळाली असती नक्की. आता पेपर पडते माझं प्रगत आहे ते पुष्कळ वर्ष लागणार जगायचं काही प्रश्न नाही. म्हणून माझ्या मला असं वाटतं की माझा मृत्यू जवळ आला म्हणून मी जबाबदारी असं नाही. मी जबाबदारी शेवटपर्यंत देणार आहे. मी आहे त्यापर्यंत आहे पण त्यांच्या प्रथम म्हटलं त्याप्रमाणे हा ना संप्रदाय अत्यंत पवित्र संप्रदाय कोणताही संप्रदाय असाने कोणताही संप्रदाय असाने की जे 700 वर्ष चालत आहे सुद्धा एकही नाही. त्याच्यामध्ये ना ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरांच्यानंतर 300 वर्ष सगळ्या निघतो. ज्ञानेश्वरां सगळ्या निमित्तानंतर पुढे मंडळाचा कार्यक्रम राहिला सगळ्यांची भरपूर पुढे आणि काही राहिला नाही तेव्हा 300 वर्षांनंतर 1212 मध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण झाली शके आणि शेको 1516 नाथांनी येऊन ते सगळं शोधून काढून त्यांना जो दृष्टांत ज्ञानेश्वरी दिला त्याप्रमाणे ते पुन्हा प्रती शुद्ध केली ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे तो संप्रदाय 300 वर्षापर्यंत जुटतो पण ज्ञानेश्वरांनी स्वतः देवनाथ महाराजांकडे जसं गुलाबराव यांना मांडीवर घेऊन त्यांनी ज्ञानेश्वर असं नाम दिलं त्यांना असं गुलाबराव महाराजांनी असं कवितांना त्यांनी जसं नाम दिलं तसं देवनाथ महाराजांना स्वतः ज्ञानेश्वरांनी अनुग्रह केलं आणि पुन्हा तो सुरू झाला. जे आले ताजेला घंटा म्हणजे आम्ही शहरांकडून जे मोदी तीन शोर सुधी ते होतं ते संप्रदाय पुन्हा सुरू झाला. मग देवना शिवानी महाराज, कुर्ला महाराज, रामचंद्र महाराज, महादेव महाराज, रामचंद्र महाराज, विश्वनाथ, गणेश आणि शेवटचा मंगलनाथ होणार. तिथपर्यंत शहर दुरुक्षेपर्यंत असा इकडे संप्रदाय आहे. फार फार तो दोन तीन किंवा तुम्हाला बाकी कुठेही गुरु शिष्य परंपरा नाही. त्यामुळे हा संप्रदाय शुद्ध झाला. द्यायची पद्धत आहे त्यांची, तशीच पद्धत आज त्यांनी चालू पाहिजे. त्याच्याविषयी तर ती पद्धत कशी आहे आणि आता स्वामी विवेकानंदांनी सोपवलं ते समजून घेऊ. आपल्यापैकी दोन लोकांपैकी सोपवा संप्रदाय असं ठरवलं. त्याच्याकरता माधव नगरकर आणि मतमंडळ हे दोन साधक पुष्कळ दिवसापासून मला लोकात त्या दोन साधकांकडे ते पुरतो जे त्यांच्यातले सोपा अथवा आणि म्हणून एक जोडली आहे मी ती लिहिलं वाचून दाखवतो. तर गुरुत्व लिहिणं आणि इच्छा आधी 10 वर्ष आधी जवळ आणि 10 वर्ष आहे असं म्हणून जाणवलं. 10 वर्ष आधी देणं त्यांचे काय निर्णय आहे असं असेल तुम्ही 5 वर्ष पण तसं ना आपण मृत्यूपर्यंत आधी करून ठेवतो. 10 वर्ष नंतर आधी करून ठेवतो सांगता येत नाही काही. तसं 10 वर्ष आधी चांगलं धोरण आहे. मी जिथून जिथे जात होतो तिथून तिथे माझ्या लोकांनी जबाबदारी होती की माझ्या तरी लोकशी पंतप्रधान स्वामींनी ते मला अजून कोणाला देता आलं नाही. ही जबाबदारी 1974 तुम्ही माझ्या लोकांनी 1974 माझ्या वयाच्या 74 वर्षापर्यंत ही जबाबदारी माझ्या लोकांची जिंकून शिकवून जाईल जिंके काय करेल त्याच्यावर जाणे अशी व्हायची ते मला अशी तुम्ही आमचे म्हणतात ते त्यांचं केंद्र मृत्यू झाले पुन्हा संत्रांची जबाबदारी झाली. यंदाच्या वर्षामध्ये ही दोन मंडळी माझ्या समोरांनी आणि या दोघांच्याकडे मी ही माया संप्रदाय पुढे चालवण्याची जबाबदारी आज होत आहे. आज संप्रदायाचा अर्थ हा देह गेल्यानंतर 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याची या दायित्व व्हा या मंडळींनी गुरुत्व खातात करायचं आणि पुढे चालू करायचं. आणि या दोघांनी अनुग्रही होता विशेष मी अनुग्रही होता नाही या दोघांनाच त्या अधिकार त्यांनी सगळे लिहिलेले आहे. श्रीराम सोहम हंस स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरी म्हणे युगल. श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून आजपर्यंत गुरुशिष्य परंपरेने नाथ संप्रदायाची शाखा चालू चालली आहे. ज्ञान देवांच्या नंतर देवनाथ सुदामणी महाराज कुंडार्थ रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ येथपर्यंत ही परंपरा साधत चालली आहे. माधवनंतरही ही सर्व अध्यात्मविधीच्या गुरुशिष्य परंपरेने पुढे चालावी असे स्वाभाविक होतात. ही खंडित होईल असं वाटत स्वामींची तीच 14 होती माझ्याबद्दल एकच जाणून आहे. अभिषेक 76 वर्षापर्यंत पण त्याला उलावली म्हणून मी ना संप्रदायाचे उत्तर अधिकारी म्हणून श्री माधवराव नगरकर आणि श्री मतमंडळ यांना निवडले आहे. माझ्यानंतर ही गुरु परंपरा या दोघांनी प्रोत्साहन संप्रदाय सांगताना स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ यांच्याकडे सच्चिदानंद सचिव श्री माधवानंदाय नमः तसे सच्चिदानंद सचिव श्री मकरंदनाथाय नमः अशी गुरु परंपरा सांगावी आणि अनुप्रयोग या दोघांनाच अनुग्रह देण्याचा अधिकारी दिला आहे. अनुग्रह दिल्यानंतर अनुग्रह झालेल्या साधकांना मार्गदर्शन करण्याचे काम खालील साधकांनी करावे. सर्वत नकारिंकर करतात इंदर कुलकर्णी पंकज कलवली इंदिर गुमारी सुनील तावरे तसेच बहीण वर्गापैकी डॉक्टर सुषमा यादव डॉक्टर नंदाताई सावंत डॉक्टर श्री सुनील दुबे प्रदापन बाबत विस्थापन मंदिर पर वर्षा 48 श्रीमती महाराजांनी मार्गदर्शन त्या निमित्ताने आम्ही करू चांगली अनेक योजना मिळते आणि त्यांनी मार्गदर्शन करायचं त्यांनी जे सांगितलं असेल त्याच्या बाहेर काही म्हणजे नवीन नाही आपला संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात राहावा म्हणजे विशेषतः अनुग्रह देण्याची पद्धत अत्यंत शुद्ध स्वरूपात राहावी जसा साधारण आविष्कार प्रचित राहत आणि रात्री तो गुन्हा होऊ लागतो गुरुजींचे भांडे सगळे असतील तसेही त्याला काही वेळ द्यावा त्यांची तयारी व्हावी याला तिथे 10 वर्ष अजून वेळ आहे या सगळी परिस्थिती 10 वर्ष आहे तर 10 वर्ष तुम्हाला वेळ आहे आणि 10 वर्षात जास्तीत जास्त शुल्क जनता संप्रदायाचा फरक आहे त्यांची जबाबदारीचा दोन मंडळींवर 18 संप्रदाय जास्तीत जास्त शुल्क जनता राहावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे एक गोष्ट खरंच एक असं आहे की हे गुरु परंपरा या दोन मंडळी पुढील चालवली जे स्थानिक त्यांनी दुसऱ्याला गुरु करण्याचं काम यांच्या हातात म्हणजे एका गुरुनी दुसरा गुरु करायला त्याला सांप्रदायिक आमची जबाबदारी द्यावी लागते पण खरं मागे देत आहे त्यांच्या पैसेही मंडळी आपल्या आपण मिळू शकते ती जबाबदारी फार मोठी असते त्यांना आतापर्यंत जे काही अनुग्रहित आहेत त्या अनुग्रहितांनी मार्गदर्शन करणं आपल्याला अनुग्रहितांना मार्गदर्शन करणं अशा सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्यात फार मोठी जबाबदारी दिलेल्या गेल्या आज 10-15 वर्ष मी करतोय आणि मला लक्षात आलं की किती अवघड होता ना बस यापूर्वी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने नेहमी त्यांनी साजरा करावा माया अपार्टमेंटमध्ये 18 अध्यात्मिंदर धाममध्ये हा उत्सव करा त्यावेळी माझ्या फोटोत आलेले शहरात आणि त्या फोटोच्या पुढे आपल्याला जावयाच्या वस्तू आणि दर्शनात जाऊ या सर्व वस्तूंची दक्षिणा श्री महाजनाथ मंडळाला मिळाली माझ्या नंतर तर त्याला पुष्कळ वर्तुळ माझ्या नंतर माया अपार्टमेंट पासून माझी सध्याची ते खोली होती शक्य करून तशीच ठरावी त्याचबद्दल मी आणि नातोशी सर सगळ्या त्यांच्या पश्चात आम्ही भाजपला कुठे भेटेला असल्यास स्वामी माधवराव दूर चौधरी मंडळाच्या मालिकात ती त्याला द्या म्हणजे त्याचं काम कसं राहणं आणि आमच्यानंतर ते शहरांच्या मुलाबाळांचा वगैरे काही तिच्या राष्ट्रमुख मंडळाच्या हस्तकृत त्या ज्यातल्या आता 3.5 लाख होते मला तुला विचारतून मिळेल आणि माझ्या तीन सदस्य समज म्हणून घेऊन त्यांच्या मालिकाकडे तर सुरू रांगायची सगळ्या गोष्टी विकत घ्यायची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सुरुवात करायची ही सगळं चाचणी राहून त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध होती हे गुरु परंपरेचा संबंध हे अतिशय महत्वाचा बाकीच्या गोष्टी येतील जाते मला काही फारसं महत्व नाही पण दुसरी गोष्ट ही फार काळ चालावी 700 वर्ष चालू आणि पूर्ण 700 वर्ष चालावी अशी माझी आणि सगळ्यांना संकल्प इच्छा मंडळात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संतांतील सर्व संतांच्या आशीर्वाद या कार्याला आहेत तेव्हा आता आजपासून जी मंडळी आपण आता बजरू स्थानी आहे त्या लक्षात घेऊन त्यांनी आपले काही विचारपण असतील कीर्तन असतील कायद्याचा आचार विचार असेल तुझ्यात विचार हे कृत्य करून आजपर्यंत पर्यंत येईल आता हे इथे मोठे मोठे जाहीर होऊन गेले होते कृष्णाबाबांचा किंवा मंगळ किंवा महाजनाथ महाराजचा किंवा ही सगळी म्हणजे जगन्नाथ महाराजचा किंवा म्हणून त्यांचे जे फोटो घ्यायचे म्हणजे किती त्यांनी साधारण तपशिवाय केली लक्षात तर त्या मानाने स्वामी स्वरूपानंद त्या मंडळी खूप मोठी प्रार्थना केलेली तशी प्रार्थना ती मंडळी त्याची सगळे प्रार्थना करते पण यांच्यावर जास्त जबाबदारी सगळी मंडळी त्याच्याकडे लक्षात त्याचा प्रत्येक काउन तो कसा टाकतो त्याचं सगळ्यांना झुळून जाणं हे अतिशय अवघड गोष्ट प्रत्येक प्रतीची भिन्न असते आपल्या घरातल्या 4 माणसांनी त्याला आपण घेऊ शकत नाही सांभाळू शकत तिथे शेकडो माणसं चालाय संप्रदायाची जबाबदारी असते तर ती जबाबदारी दिसली ते मिळाला योग्य होण्यासाठी 10 वर्ष वेगवेगळे तुम्हाला भेटत तुम्ही या आदर का केलं आणखी कार्य करत असं भांसा येत माझ्या डोक्यात काय होतं कुठेही काही जायचं झालं तुम्ही जबाबदार मी अजून कोणावर देऊ शकलो नाही ते राहिलं माझ्याकडनं स्वामींचं इथं राहिलं तरी 1962, 1972, 1973 तर त्यातच संत्र आहे ते महादेवजी जर गेले 70 वर्ष ते राहिलं पण आता मात्र राहिलं आता ही गुरु मंडळी सगळं काम उत्तम करून विचारतात की देवतेच्या माणसांची अनुग्रहाची आमची माणसं मोठी होती मोठा समारंभ आमच्या लग्न समारंभ नाही सांप्रदायिक सांप्रदायिक पण अचानक परमेश्वराची कृपा म्हणा किंवा गर्भमंडळाची कुंडली म्हणा हे दोन मंडळी माझ्या पुढे आहे आणि ते हे पदरतात आजच्या पदरकारांचं काम सामान्य सोडतात पदरचा आणखी वापर कारण लोकांचा हे मंडळी काढला होतं आणि ही जागा जे दोन जागा होत त्यांच्या मंडळात सतत वेगळी असणार ट्रस्टी असल्यानं त्याला बाकीचे दृष्टी बघायला पाहिजे अगदी आनंदाने सगळे राहा मला जे सांगितलं तेच वाक्य तुम्हाला उच्चारतो दोघांना उपासना करा आनंद पहा यथाशक्ती यथामृती तुम्ही परंपरा सुरक्षित जर काळची नाही खंडित झाली तर आम्हाला अतिशय व्हायचं ते खंडित होता का नाही चालू व्हायचं आहे आता 50 वर्ष 35 वर्ष पूर्वी चालते स्वामींनी 35-30 वर्ष जवळ झाले मी आतापर्यंत 19 वर्ष आणि पुन्हा आमच्या राहत होते 7 वर्ष स्वामींनी सांगितलं आपला संप्रदाय नसतो त्याची गाडी पुढे ते काढली सगळ्या मंडळींनी मदत करायला दोन महिने आपण ते आता 10 वर्ष ठेवायचं असं समजा माझ्या आई सूत्र त्याचे पाना मला मिळाली तुम्ही प्लास्टिकच पैसे करून त्याच्या कधीच संप्रदाय मी स्वामींचा कागद माझे किती त्याच्यातर 72-73 पाहिलं 75 तर मी काहीच केलं त्यात खरा कसं ना आम्ही विचार केले आणि 4 वर्ष मी काहीच केलं तर तसं स्वामी कर्व्याचं स्वामी घ्यायचे होता मग 1 वर्ष जाऊ दिलं आणि मग दिसले त्यामुळे जबाबदारी आहे तुम्हाला जे पटेल तुमच्या पटेल सांगून तुमच्या जे साधकाला त्याला अनुग्रह द्यावा तुम्हाला सांगा अर्थात हा देवल हे आहे पटेल मी करतो अर्थात सक्तीय सांगितले आपला सर्व संप्रदाय हा महत्वाचा तो नाग संप्रदायाचा अत्यंत शुद्ध कोणता संप्रदाय स्मार संप्रदायापासूनच पुढे वारकरी संप्रदाय भारकरी संप्रदाय सगळे ना संभव राज्याची सगळ्या ठिकाणी स्वरूप 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 आहे. त्यांच्या संप्रदायातून स्वरूप संप्रदाय अयोध्या अयोध्या या सगळे ना संप्रदायापासून आणि या संप्रदाय तुला अवघड आहे पण ती स्वयं साधारण पण अवघड आहे. ध्यान करायला लोकांनी तितकं सावधत नाही कारण ज्ञान इत्यादी बरं आहे म्हणून सर्वसामान्य लोकांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी राष्ट्रीय संप्रदाय
त्यांनी काय अपेक्षित आहे त्यांनी त्यांच्या
स्वामीजींच्या ह्या सीडीमध्ये अजून थोडासा एक छोटासा भाग शिल्लक आहे. त्याच्या आधी मला असं वाटलं की मध्ये थोडस आपल्याला पुन्हा सांगावं. कधी कधी काय होतं हे ऐकत असताना सगळं लक्षात येत नाही. स्वामीजींचे त्यावेळेचे उच्चार म्हणा किंवा त्यावेळेचं जे रेकॉर्डिंग झालं तर त्याचा बराच यांनी प्रयत्न करून ते जितकं निर्दोष करायचा प्रयत्न करता येईल तेवढं केलेलं होतं. तथापि बऱ्याच वेळेला ते अस्पष्ट होतं, आपल्याला त्याची लिंक लागत नाही. दोन तीन भाग आहेत ते मला असं वाटलं की थोडस स्पष्टीकरण त्याबद्दल द्यावं. त्यातलं पहिलं म्हणजे सुरुवातीला ते असं म्हणतात की यांना दुसरा गुरु करण्याचा अधिकार नाही असं बोलताना ते म्हणले. त्याचा अर्थ असा होता की आज त्यांना सद्गुरुपदी मी आरूढ केलं आणि लगेच दोन तीन वर्षात त्यांनी सुद्धा स्वतःचा एक उत्तराधिकारी नेमला. अशी जी कधी कधी काहीतरी गोंधळात्मक परिस्थिती होते तशी निर्माण होऊ नये असं त्यांना सांगायचं होतं. कारण नंतर सुषमातेंनी त्यांना प्रश्न विचारला की ही गुरु परंपरा म्हणायची का शिष्य परंपरा म्हणायची, तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की हे दोन्हीचा अर्थ एकच असतो. एक जो गुरु असतो त्यांनीच पुढचा गुरु तयार केल्याशिवाय कशी बरं ती परंपरा चालू राहील. फक्त त्या गुरूंनी बरीच वर्ष काम केल्यानंतर त्यांच्यामध्ये तसं सामर्थ्य प्राप्त होतं स्वाभाविकपणे. त्यांच्या अनुग्रहितांमधून काही साधक तयार व्हायला लागतात आणि त्या अनुग्रहितांमधून त्यांना जो योग्य वाटतो किंवा जे योग्य वाटतात त्यांची ते नियुक्ती करतात. स्वामीजींची ह्याच्याबद्दलची दृष्टी अशी होती की एखाद्या सद्गुरूंनी आपला संप्रदाय पुढे चालवणं हे त्याचं कर्तव्यच असतं. त्या जबाबदारीतूनच स्वामीजींनी हा सगळा प्रसंग घडवून आणला आणि त्यांना किती त्याची काळजी होती हे आपण ऐकलंच आता. परंतु पुढच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती त्या सद्गुरूंनी केव्हा करायची ह्याला असं काही नियम नाही. परंतु स्वामीजींनी एक साधारण तत्व असं सांगितलं की आता जे सद्गुरू म्हणून त्यांनी नियुक्त केलेले आहेत ते आपलं कार्य सुरू करतील, ते कार्य बराच काळ चालत राहील. ते मध्ये असं म्हणलेत की 25 वर्षांनी ते बघतील, आता मी कशाला त्याचा विचार करत बसतो असं ते म्हणले. तर त्याचा अर्थ असा की यांचं कार्य जसं जसं विकसित होत जाईल, जसं जसं प्रगल्भ होत जाईल, तसं एका विशिष्ट वेळेला त्यांना योग्य वाटेल अशा शिष्यांमधून किंवा शिष्याला ते पुढचे अनुग्रहाचे अधिकार, पुढची परंपरा चालवायचे अधिकार देऊ शकतात. नाथ संप्रदायाबद्दल सुद्धा त्यांनी फार उत्तम मार्गदर्शन केलं, जे बरेचदा काही मंडळींच्या लक्षात येत नाही की नाथ संप्रदाय हा आपल्या भारतामध्ये जे अनेक संप्रदाय आहेत त्याच्यामधला महत्वाचा संप्रदाय आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु ती जी नाथ परंपरा आहे ती अतूट राहिलेली आहे, ती अखंड राहिलेली आहे. स्वामी असं म्हणले की आता सुद्धा इथे बरेच संप्रदाय आहेत महाराष्ट्रामध्ये, परंतु दोन तीन पिढ्या, तीन चार पिढ्या असेच ते दिसतात. त्याच्या मागे जायचा प्रयत्न केला तर सापडत नाही, त्याच्या पुढे जायचा प्रयत्न केला तरी सापडत नाही. परंतु नाथ परंपरा जी आहे ती आदिनाथांपासून थेट त्यांच्यापर्यंत आणि आता मकरंदनाथांपर्यंत अशी अखंडितपणे चालत आलेली आहे. मध्ये 300 वर्ष त्यांच्या सांगण्यात असं आलं की मध्ये 300 वर्ष माऊलींनी समाधी घेतल्यानंतर हा संप्रदाय लुप्तप्राय झालेला होता. त्याचं कारण असं होतं की यवनांची आक्रमणं झाली अतिशय जोरदार महाराष्ट्रापर्यंत आणि त्या यवनांच्या आक्रमणामध्ये सगळी समाजव्यवस्था जी होती, सगळी जी एक आध्यात्मिक विचारधारा होती त्याला जबरदस्त धक्का बसला. ती एक प्रकारे गुप्त होऊन गेली काही काळापुरती आणि तशी 300 वर्ष गेली. आणि मग जेव्हा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्ध केली तेव्हापासून पुन्हा हा संप्रदाय जनमानसात जास्तीत जास्त मुरायला सुरुवात झाली आणि त्याच वेळेला देवनाथ महाराजांना सुद्धा माऊलींनी स्वतः येऊन अनुग्रह दिला. जसं त्यांनी सांगितलं की गुलाबराव महाराजांच्या चरित्रामध्ये आहे की गुलाबराव महाराजांना माऊलींनी मांडीवर बसवलं आणि ज्ञानेश्वर असं नाम दिलं, तसंच देवनाथ महाराजांच्या बाबतीत झालं आणि तिथून ही परंपरा मात्र अगदी अखंडित स्वरूपानंद स्वामी माधवनाथ आणि आता मकरंद तिथपर्यंत चालत राहिली. एखादी परंपरा अशी वर्षानुवर्ष म्हणजे 700 वर्ष चालणं हा सुद्धा एक ईश्वरी इच्छेचा संकेत असतो. आणि स्वामीजींनी बोलताना असं अशी इच्छा व्यक्त केली की जसं 700 वर्ष चालत आला तसंच तो पुढे 700 वर्ष सुद्धा चालावा. संप्रदायाचा अभिनिवेश असणं हे स्वामीजींना कदापिही मान्य नव्हतं, परंतु संप्रदायाची निष्ठा मात्र त्यांना अपरिहार्य वाटत होती. हा त्याच्यातला फरक आहे. स्वामीजींच्या सांगण्यात ह्या सगळ्या गोष्टी प्रकट होत होत्या. मी ही ह्या सीडीचं बरंच पारायण गेले काही दिवस करतो आहे, आधी सुद्धा मी बरेचदा पाहिलेली होती. तेव्हा असं लक्षात येतं की सगळ्यांना सगळे शब्द स्वामीजींचे समजतील असं सांगता येत नाही, म्हणून थोडंसं स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत होतं. ते गुरु परंपरा, शिष्य परंपरा, मार्गदर्शकांनी काय करायचं ह्याबद्दल सुद्धा प्रश्न विजयने विचारला होता. तोही त्याचंही उत्तर त्यांनी दिलं की मार्गदर्शकांचं काम तत्कालीन असतं. त्यावेळेला सद्गुरूंचे जे अनुग्रहित असतात त्यांच्यातल्या कोणाला काही अडचणी आल्या असतील साधनेबद्दल तर तेवढंच त्यांनी सांगायचं असतं. मार्गदर्शकांना कुठलेही सांप्रदायिक अधिकार नाहीत. मार्गदर्शकांनी अनुग्रह द्यायला उद्या सुरुवात केली वगैरे हे अजिबात योग्य नाही, हे अशास्त्रीय आहे असं स्वामीजींचं म्हणणं होतं. ते सुद्धा त्यांनी त्यात प्रकट केलं. त्यांनी सांगितलं ना की मला स्वप्नात दृष्टांत झाला म्हणून मी आता स्वरूपानंदांचा शिष्य म्हणून अनुग्रह देतो वगैरे. ते सगळं अशा प्रकारची भंपकगिरी स्वामीजींना अजिबात परमार्थामध्ये चालायची नाही. हे सगळं झाल्यानंतर अजून एक थोडासा भाग तुम्हाला बघायचा आहे. असा एक 30-35 मिनिटाचा हा सगळा झाल्यानंतर मग स्वामीजींनी सगळ्यांना खाण्याच्या बशा आणायला या मुली ज्या होत्या त्यांना खून केली. ते सुरू झाल्यावर स्वामीजींचे मग हास्य विनोद नेहमीप्रमाणे सुरू झाले. त्यांनी सांगितल्यावर निरंजना, राधिका, वीणा, जयू या सगळ्या स्वयंपाकघरात गेल्या आणि सगळं भरून बाहेर आणायला एक 3-4 मिनिटं गेली. स्वामीजींनी सांगितलं की ते परत लगेच आलं पाहिजे. क्षिप्रसारिका हा त्यांचा स्वतःचा गुण होता. आणा म्हणलं की लगेच ते यावं असं त्यांना वाटायचं. तरी त्याला 3-4 मिनिटं स्वाभाविकपणे लागतात असं सगळेजण म्हणतात. तसं त्याला 3-4 मिनिटं लागली. तर ती 3-4 मिनिटं लागली म्हणल्यावर स्वामींनी विचारायला सुरुवात केली की इतक्या जणी आत गेल्या काय खात बसल्या की काय आलं. मग म्हणाले की जयू आत गेली ना, मग आता बहुतेक काहीच बाहेर येणार नाही. त्या सगळ्या हास्यविनोदामध्ये त्यांचं घर रंगून गेलं होतं. प्रसंग खूप महत्वाचा होता. स्वामीजींनी सुद्धा सांगितलं की हा खूप मोठा प्रसंग आहे, हा एखाद्या लग्न समारंभासारखा इतका सामान्य प्रसंग समजू नका, हा खूप मोठा, फार दूरगामी याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे ह्या प्रसंगाला स्वामीजींनी उचित महत्व दिलेलं होतं, तसंच महत्व सगळ्यांचं सुद्धा अंतःकरणात असावं त्याबद्दलचं अशी त्यांची स्वाभाविक इच्छा होती. परंतु असा जरी प्रसंग असला तरी स्वामीजींच्या सहवासामध्ये त्या गंभीर प्रसंगाला सुद्धा माधुर्याची झालर प्राप्त व्हायची. सद्भक्त मकरंद वझे माझ्या शेजारी बसला होता. सुरुवातीला स्वामीजींनी उत्तराधिकाऱ्यांची नावं घेतली, तसे डॉक्टर नगरकर आणि मकरंद एकदम अंतर्मुख झाले आणि मकरंदचा नंतर अक्षरशः स्थिती पालट होत गेला. तो डोळे मिटून ऐकत असतानाच त्याचे भाव दाटून आले. डोळे मिटणं आणि डोळे उघडे ठेवून स्वामीजींकडे बघणं या दोन्हीही क्रिया त्याला अशक्यप्राय व्हायला लागल्या. डोळ्यावाटे अश्रुधारा वाहत होत्या. मध्येच तो ध्यानाला बसला असं वाटे तर मध्येच त्याला हुंदके अनावर होत होते. चित्त चाकाटले आटू घेत मन पांगुळले जेथींच्या तेथ आपाद कंचुकित रोमांच आले. माऊलींनी वर्णन केलेली अर्जुनाची अवस्था मकरंदच्या ठिकाणी अवतरली होती. एरवी स्वामीजींकडे जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र जमायचो तेव्हा ते आम्हा सर्व मित्रांशी निदान नजरेने तरी संवाद साधायचे. आज मात्र तो मकरंद आत कुठेतरी खोलवर हरवला होता. बाहेरचं भान फक्त नावापुरतं होतं. खाणं पिणं सुद्धा त्यांनी कसं बसं ओळखलं. खरं म्हणजे प्रसंग संपला होता. स्वामीजींनी सर्वांना निरोप द्यायला सुरुवात केली. म्हणाले, बराय मंडळी, या आता. सर्वांनी मनोमन नमस्कार करावेत अशा निवेदनाची आज गरज नव्हती. परंतु याला आजच्या दिवशी दोनच अपवाद होते, स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ. आणि श्री गुरु ऐसा दादूला जो दिठिवेनी आपुला बैसवी पदी, या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीनुसार एका क्षणात सद्गुरूंनी मकरंदला सद्गुरुपदी बसवलं. अत्यंत लोकविलक्षण आणि दुर्लभ अशा कार्याची धुरा त्याच्यावर सोपवली गेली. मकरंदनाथांनी निघताना स्वामीजींना जो नमस्कार केला आणि स्वामीजींनी त्याला जे कुरवाळलं, त्याला जे थापटलं, तेव्हाच दीपे दीपू लाविला याचं प्रकाशन झालं. तो नेहमीचा नमस्कार नव्हता. सरलाताईंना केलेला नमस्कार सुद्धा नेहमीचा नमस्कार नव्हता. ते एक परिपूर्ण समर्पण होत. मकरंदच्या विसर्जनाची आणि स्वामी मकरंदनाथांच्या प्राणप्रतिष्ठेची महायात्रा त्या दिवशी सुरू झाली. पाऊस किंचित थांबला होता. जगदंबेच्या चरणी मेघांची आरती थोडी विसावली होती. हा दिवस सर्वांच्याच आध्यात्मिक जीवनासाठी एक वेगळी कलाटणी देणारा ठरला. आपल्या सद्गुरूंनी आपले शिष्योत्तम निवडले. सद्गुरूंनी हे कार्य असंच अहोरात्र चालू राहावं याची खबरदारी घेतली. आपण सर्वजण दरवर्षी इथे जमतो आणि हा दिवस साजरा करतो. हे आपल्यावर झालेल्या उपकारांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आपली आध्यात्मिक यात्रा जर का मध्येच खंडित होऊन गेली असती तर एक प्रकारे जीवनाला आपल्या अपूर्णता आली असती. ती अपूर्णता निवारण करण्याचं काम स्वामीजींनी केलं. स्वामीजींना जे अभिप्रेत होतं की तुम्ही यांच्या पाठीशी उभे राहा, आता हाच तुमचा गुरु, याचं आपण सर्वजण तंतोतंत पालन करतो, याचं आपण अधिकाधिक अंतरंग पद्धतीने असंच पालन करत राहावं ही मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना. हरि ओम तत्सत.
या इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर खरं म्हणजे काही बोलण्याची इच्छाच होत नाहीये, तरी सुद्धा अधिनियोजित कार्यक्रमाप्रमाणे सद्भक्त प्रणव भवाळकर स्वामी माधवनाथांचा अभंग आपल्या पुढे सादर करेल.
निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्माण होवोनी, गुरु कृपेने निर्माण होवोनी, शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. मनाचे उन्मान होऊन गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले. बरसत राही अमृत आतून, बरसत राही अमृत आतून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचीतीने बोले, प्रचीतीने बोले. अखंड सावध राहुनि माधव अखंड सावध राहुनि माधव ब्रह्मानंदे डोले ब्रह्मानंदे डोले निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले गुरु कृपेने निर्मळ होवोनी गुरु कृपेने निर्मळ होवोनी शांत देवत राहिले शांत देवत राहिले निवांत राही ज्योत दिगाची तैसे मानस झाले तैसे मानस झाले
या अत्यंत भावपूर्ण अभंगानंतर आपण एक गोड कार्यक्रम करणार आहोत. स्वामीजींना सद्भक्त राजीव भवाळकर म्हणजे आपले भुगावचे नाना भवाळकर हार अर्पण करतील आणि सौ मधुनाताईंना सद्भक्त नीलाताई हार अर्पण करतील. दोघेही जण स्वामीजींच्या कार्यात अत्यंत निष्ठेने सहभागी आहेत. त्यांचं समर्पण आपण नित्य पाहतो. परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की त्यांनी आपले चिंतन मनोगत प्रकट करावे.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. अच्छा या पवित्र दिवशी या मंडळींनी तो कार्यक्रम परत सादर केला म्हणून त्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांप्रमाणेच मलाही जाता आलं. एरवी एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे हा सर्व प्रसंग माझ्या दृष्टीपुढून जात असतो, पण तो आता प्रत्यक्षत समोर आला. मुख्य म्हणजे स्वामीजींना पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. आदिनाथांनी या नाथ संप्रदायाचं गुज गुप्त सर्व लोकांमध्ये प्रगट व्हावं म्हणून सांगितलं होतं की नाही हा प्रश्नच आहे. त्यांनी आधी मातेच्या कानामध्ये हे सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पार्वती मातेच्या कर्णपुटामध्ये आदिनाथ ही गुप्त साधना सांगत असताना क्षीरसागरामध्ये घडलं तेव्हा मच्छिंद्रांनी ती ऐकली. एका माशाच्या उदरामध्ये गेलेल्या मच्छिंद्रांना ही समजली, थेट उपदेश नाहीये. मच्छिंद्रांनी त्याचं अनुष्ठान केलं आणि त्या उपदेशाने तेही तयार झाले. त्यांनी गोरक्षनाथांनाही सांगितली, तिही ते सांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. त्यांनी सप्रभव ते गहिनीनाथांकडे सोपवलं. सप्रभव म्हणजे ज्या शक्तीच्या आविर्भावामधून भगवान आदिनाथांनी आदिगुरूंनी पार्वती मातेला सांगितलेलं होतं त्याच शक्तीप्रमाणे ते मच्छिंद्रनाथांना मिळालं आणि त्याच शक्तीनी ते गोरक्षनाथांपर्यंत आलं, गहिनीनाथांपर्यंत पुढे आलं आणि गहिनीनाथांनी ते निवृत्तीनाथांना दिलं. असं हे नाथ संप्रदायाचं अत्यंत गुह्य गुप्त असं ज्ञान. आणि त्या ज्ञानाचा सर्वांच्या कल्याणाकरता म्हणून प्रसार करण्याची सदिच्छा बाळगून ज्यांना हे समजलं त्यांनी हे अनेकांना सांगितलं आणि तशा प्रकारे तयार झालेल्या मंडळींना ते पुढे चालवण्याची आज्ञा करून हा संप्रदाय चालू ठेवला. त्या परंपरेतून ते स्वामीजींपर्यंत आलं, स्वामीजींपासून माझ्यापर्यंत आलं. मी स्वामीजींकडे येत आलो आणि येतच राहिलो. स्वामीजींना पाहून माझं हृदय स्वामीजींकडे आकर्षित झालं. त्यांच्या बाबतच्या प्रेमाचा जन्म माझ्या अंतःकरणामध्ये झाला.
ते मला आवडले बस. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासारखी प्रेमळ अलिप्त विदेही विवेकी आनंदाने परितृप्त अशी व्यक्ती मी कधीही पाहिलेली नव्हती. स्वामीजींना पाहणं आणि इतरांना पाहणं याच्यात असा फरक होता की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोणतं ना कोणतं तरी दडपण व्यक्ती वागवते, आपणही वागवतो. त्या दडपणात खेरीज स्वामीजी होते. असं असल्यामुळे मी फार आकृष्ट झालो. त्यांच्यावर माझं प्रेम बसलं आणि जयूनी सुरुवातीला सांगितलं तसं ते प्रेम तिने गुरु बंधू भगिनींबद्दल सांगितलं की कोणत्याच नात्यात खरं म्हणजे न बसणारं त्याच्यापेक्षाही उत्तम दर्जाचं असं प्रेम तेव्हा आमच्यामध्ये होतं. तसं स्वामीजींवर माझं जे प्रेम बसलं ते कोणत्याच नात्यात बद्ध होणार नव्हतं, कुठलंच नाही. मी विचार करतो की आई आईपेक्षाही जास्त, वडील वडिलांपेक्षाही जास्त, बंधू भगिनींपेक्षाही जास्त. आणि गुरु हा शब्द देखील कमी पडेल त्याच्यापेक्षाही जास्त, तो शब्द कमी नाहीये. सगळ्या प्रकारच्या नात्यांपेक्षा अधिक काही असं त्यांच्याबद्दल वाटलं. त्या प्रेमातून खरं म्हणजे श्रद्धेचा जन्म झाला, श्रद्धेतून प्रेमाचा नाही जन्म झाला. ते प्रथम भावले, ते प्रथम आवडले, त्याच्यातून त्यांच्यावर श्रद्धा बसली. मग त्यांच्यावर बसलेली श्रद्धा ही व्यक्ती म्हणून त्यांच्यावर होती, त्यांच्या गुणांवर होती, त्यांच्या निरूपणावर होती. ते तर आप्तवाक्य होत. आणि या प्रेमातून श्रद्धेतून माझं समर्पण निर्माण झालं. माझ्या असं लक्षात येतं की प्रेम त्वरित बसलं, प्रेमाबरोबरच श्रद्धा बसली आणि समर्पण जरा हळूहळू झालं. समर्पण ही त्याच क्षणी झालं पण समर्पणाची पातळी ही नंतर वाढत गेली. आता जर मागवळून पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांचाही माझ्याकडे काही प्रवास झाला. त्या प्रवासाची सुरुवात देखील प्रेमानेच होती. माझं त्यांच्यावर प्रेम बसलं तसं त्यांचं माझ्यावर प्रेम बसलं. माझं प्रेम पाहून हा आपल्याकडं येईल अशी श्रद्धा त्यांनाही निर्माण झाली. आणि मला निश्चित असं वाटतं की त्यांच्या प्रेमाच्या आणि श्रद्धेच्या पाठोपाठ त्यांचंही समर्पणच घडलं. माझं प्रेम श्रद्धा समर्पण त्यांच्या ठिकाणी जसं झालं तसंच श्रद्धा प्रेम आणि समर्पण त्यांचं माझ्या ठिकाणी झालं. मला ते व्यक्ती म्हणून आवडले, व्यक्तीच्या पलीकडे जाऊन आवडले. पुढे ते गुरु म्हणून जणू देव स्वरूप, देवाच्याही वरचे पूजनीय आधार स्वरूप असे झाले. पण त्यांच्या प्रेमाचं, श्रद्धेचं आणि समर्पणाचं स्वरूप मात्र उलगडायला फार काळ लागला. त्यांच्या अंतर अभ्यासाप्रमाणे किंवा अंतरस्थितीप्रमाणे माझ्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्यावर त्यांचं प्रेम होतं. त्याच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्यांचं समर्पण होतं. नंतर असं लक्षात आलं की त्यांचं असं सर्वांबद्दलच होतं, माझ्याबद्दलच होतं असं नाही. याचं कारण तेही त्याच मार्गातून गेलेले होते. गुरु हा शिष्याच्या मार्गानेच जातो आणि नंतर गुरु बनतो. जर शिष्य प्रेमाच्या, श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या मार्गाने जात असेल तर गुरु हे त्या मार्गाचे चांगलेच वाकबगार असतात, त्यांनी ते चांगलंच अवगत केलेलं असतं. त्यांचं आपल्या गुरूंच्या ठिकाणी असंच प्रेम, श्रद्धा, समर्पण होतं आणि गुरु कार्य करताना असंच प्रेम, श्रद्धा आणि समर्पण ठेवून त्यांनी काम केलं. त्यांच्या पक्षी येणारी प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या बोधाचा, अभ्यासाचा विषय होता. खरं म्हणजे सद्गुरु शिष्याला जेव्हा ज्ञान प्रदान करतात, अनुग्रहाच्या वेळेलाच ते करतात. अनुग्रहाच्या वेळेला सर्वांना एक सारखं देतात, त्याच्यात आपला आपण जो तयार होईल, आपला आपण याचा अर्थ असा की स्वतःच्या हिमतीने नव्हे, केवळ आपला आपण याचा अर्थ असा की साधना करून परमगुह्य, परमगुप्त अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट लक्षात घेऊन जो चालत राहतो असा असा अभ्यास जो करतो त्याच्या ठिकाणी सहजच सद्गुरु आपलं गुह्य ज्ञान जे अनुग्रहाच्या वेळेला दिलेलं असतं ते विकसित करतात किंवा विकसित होतं. स्वामीजींच्या प्रेमाच्या आकर्षणामधून त्यांच्याकडे आपण सगळेच गेलो. त्यांना जसा हवा तसा मी होतो असं आता मागं वळून पाहिलं तर समजतो. गुरूंना शिष्य कसा हवा असतो, गुरूंवर अनकंडिशनल प्रेम करणारा, गुरूंच्या ठिकाणी विश्वासी असा श्रद्धावान, गुरूंच्या प्रतिपादनाच्या वेळेला विरुद्ध तर्क न लढवणारा, अनुकूल तर्काने गुरूंचं वचन समजून घेणारा आणि नंतर साधनेनी ते ठाई पाडण्याचा प्रयत्न करणारा, त्यांच्या ठिकाणी समर्पित. समर्पणाशिवाय तर कधीच विद्या येत नाही. तुम्ही कॉलेजमध्ये एखाद्या शिक्षकाच्या बाबत तेवढे समर्पित नसाल तर त्यांचं लेक्चर तुम्हाला कळलं नाही असं तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही जर श्रद्धेने ऐकलं असेल तर ते कळलं असेल असा तुमचा अनुभव असेल. ते जे सांगतात तेच आपल्याला करायचं आहे. हेची एक आधी येर आघवीची भ्रांती परमार्थ आपण करणं आणि परमार्थ जगणं हेच आपल्याला करायचं आहे. मला स्वामीजींकडे आल्यानंतर जर प्रथम काही वाटलं असेल तर प्रेम जसं भरून आलं तसं लक्षात आलं की त्यांचे विचार जे आहेत तसे विचार बीज रूपाने आपल्या ठिकाणी असले पाहिजेत. कारण ते जसे सांगत होते ते कुठेतरी अस्पष्ट पण माझ्या विचाराशी जुळणार आहे असं मला सतत जाणवलं. माझे पूर्वग्रह स्वामीजींच्या विचाराशी सुसंगत होते, त्याच्यामध्ये विरोध नव्हता. स्वामीजींना हवं तसं सात्विक साधक दशेला आवश्यक अशा प्रकारचे संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेले होते. मलाही ही काळजी आहे की माझ्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती जर अशा उत्तम सात्विक घरातून आली आणि संतांना हवा तसा संस्कार त्यांच्या माता पित्यांनी त्यांच्यावर केला असेल तर सद्गुरूंचं कार्य खूप सोपं होतं. एवढंच नव्हे तर तो साधनेत जास्त प्रगती करू शकतो, लवकर मिळवू शकतो. तरुण वयातच परमार्थ करण्याचा निश्चय माझ्या ठिकाणी झालेला होता. स्वामीजींकडे येण्याच्या आधीपासून मी किती 19व्या वर्षी त्यांच्याकडे आलो, पण मी 15व्या वर्षापासूनच जसं जमेल तसं कोणी शिकवणार नव्हतं तरी देखील मन एकाग्र करण्याचा प्रयत्न अभ्यास करत होतो, मन शांत करण्याचा प्रयत्न अभ्यास करत होतो. आणि त्याच्यासाठी मी नाम घेण्याचा प्रयत्न केला, ध्यान करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे असेल पण अनुग्रहाच्या वेळेला त्यांनी जे सांगितलं आणि ध्यानाला बसवलं ते आपल्याला लगेच जमतंय असा एक आत्मविश्वास निदान माझा निर्माण झाला. आणि अनुग्रहानंतर जसं नित्य श्रवण करायला लागलो, ध्यान करायला लागलो, तसं स्वामीजींचे विचार, स्वामीजींचा बोध याचं अक्षरशः वहन जसं व्हावं तसं आपल्यामध्ये होत आहे असं वाटायला लागलं. स्वामीजींकडे त्या काळामध्ये खूप तरुण मंडळी आली. आजही आपलं हेच वैशिष्ट्य आहे की तरुण आणि सुशिक्षित मोठ्या संख्येने येतात. तसं तेव्हाही होतं आणि ती सुरुवात होती. या तरुण मंडळींना ध्यानाला बसण्याचं प्रेम स्वामीजींनी निर्माण केलं आणि जी तरुण मंडळी तेव्हा ट्रान्समध्ये किंवा उन्मली अवस्थेमध्ये गेली तर त्याच्यामध्ये त्यांच्या कृपेने मलाही त्या अवस्थेचा लाभ झाला. ही माझी एक बाजू होती, पण माझ्या जीवनाला अजून एक बाजू होती. ती बाजू होती थोडीशी संघटनात्मक कामाची. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा अशी जी काम करण्याची खुबी आहे ती मला वेगवेगळ्या कारणांनी लहानपणापासून प्राप्त झालेली होती. वेगवेगळ्या संघटनांमध्ये मी काम थोडं बहुत केलेलं होत. एक प्रकारे निरलस संघटकाची वृत्ती माझ्या ठिकाणी जागी होती. असं असल्यामुळे मी विशेष काहीच केलं नाही. एकट्यानी ध्यानाला बसायचं तर आपण 5-10 जणांनी बसू असं म्हणायला लागलो. एकट्यानी अभ्यास करायचा तो तर करायचाच आहे, पण आपण केलेला अभ्यास थोडासा प्रगट करू आणि मी जसा करेन तसा तुम्हीही करा असं 5-10 जणांना म्हणायला लागलो. त्याच्यातून एक शक्ती निर्माण झाली. युवा केंद्राचा उपक्रम सुरू झाला, निरूपणाचा अभ्यास माझाही झाला, माझ्याबरोबर माझ्या मित्रांचा गुरुबंधूंचाही झाला, होऊ लागला. स्वामीजींच्या मोठ्या कार्यक्रमात देखील स्वामीजी आम्हाला कौतुकाने सहभाग देऊ लागले. स्वामीजींना माझ्या वक्तृत्वाचं कौतुक होतं, माझ्याकडून जे विचार प्रगट होत असत त्याचं कौतुक होत. मी थोडा माझ्याच कडे मागवळून बघतोय. या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वामीजींचा माझ्यावरचा विश्वास वाढायला सुरुवात झाली. त्यांना हवा तसा साधक मी होतो आणि त्यांनी अंगीकारलेलं जे कार्य होतं त्या कार्याचा पाईक बनण्याचा निश्चय असणाऱ्यांमधला असा मी एक होतो. माझ्यासारखे खूप होते. मी परवा चिन्मयीला फोन केला, संजीवनीला, भवाळकर नानाची बहीण. तिने असं सांगितलं की तिला स्वामीजींनी गुरु पौर्णिमेचे दिवस होते घरी एक वही आणण्यासाठी, डायरी आणण्यासाठी म्हणून पाठवलं. त्यांच्या ध्यानाच्या गादीच्या खाली डायरी होती त्यांची. त्या दिवशी ती जालंधरला चालली होती. रस्त्यात कुठेतरी धाब्यावर ते थांबलेले होते. मी तिला म्हटलं की नक्की काय झालं, तर ती म्हणाली की मला स्वामीजी म्हणाले की घरी जा आणि माझी डायरी घेऊन ये, गादीखाली ठेवलेली आहे. गादीखाली ठेवलेली छोटी डायरी तिने घेतली, तिथं थोड्या ध्यानाला बसली एक 5 मिनिटं आणि मग ज्ञानोबांना नमस्कार करून उठताना त्या डायरीतून एक कागद खाली पडला. त्या कागदावर स्वामीजींनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं की आज मी तिला मला योग्य वाटणारे साधक म्हणून 2-3 नावं होती. त्याच्यात माझं नाव होतं मकरंद वझे आणि त्याच्या पुढे लिहिलेलं होतं की माझं काम पुढे चालवू शकेल. 1980 सालची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. हा 1992 सालचा प्रसंग आहे. त्यांनी मला उत्तराधिकार दिले तो. ती म्हणाली ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही, ही गोष्ट सुषमला सांगितली. सुषम कडून नानाला कळली, नाना कडून मला कळली आणि प्रत्यक्ष समजून घ्यायचे म्हणून मी तिला फोन केला. जे जयू म्हणाली की स्वामीजीचा मकरंदवर खूप विश्वास आहे असं तेव्हा जाणवायचं, याची बीज मला याच्यामध्ये दिसली. '83 साली आम्ही सगळी मंडळी ध्यानाला स्वामीजींकडे जायचो, 6-7 जण. दर रविवारी स्वामीजींकडे आम्ही ध्यानाला जायचो, 6 ते 7:30 ध्यान करून आम्ही परत यायचो. त्या दिवशी ध्यान झाल्यानंतर स्वामीजी मला म्हणाले जरा थांब तू, म्हणून मी थांबलो. त्यांनी माझ्याकडे ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या 5 प्रती दिल्या आणि मला खडी साखरेच्या 5 पुड्या दिल्या आणि मला म्हणाले की तुला जे योग्य वाटतील अशांना स्वामींचा प्रसाद म्हणून हे ज्ञानेश्वरी नित्यपाठ दे आणि इथून पुढे जर कोणी ध्यानाबद्दल विचारलं तर त्यांना मार्गदर्शन करत जा. मी कधीही केलं नाही. ही गोष्ट घडली आणि संपली कारण स्वामीजी समर्थ होते. आज मला असं वाटतं की बहुधा त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच मी वागलो. जर मी लगेच ते करत फिरलो असतो तर त्यांना आवडलं नसतं. कारण आता आपण जी CD ऐकली त्याच्यातही आपण ऐकलं की आता जरी दिलेलं असलं तरी माझ्या पश्चात त्यांनी हे करायचंय. जेव्हा त्यांनी गुरुपद दिलं आणि म्हणतात की माझ्या पश्चात करायचंय, तेव्हा तू कोणाला मार्गदर्शन करत जा विचारलं तर हे मी जर लगेच सुरू केलं असतं, पण ते मी करणं शक्य नव्हतं. माझी अशी कल्पना की ते परीक्षा घेत असावेत. जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. त्या दिवशी ऑपरेशनच्या दिवशी सकाळी थोड्या वेळाने त्यांना ऑपरेशन करता नेणार होते. मी गेल्यावर मला म्हणाले ये, थोडा मोठा आवाज होता. आणि जवळ गेल्यावर आता पाहिलं तसंच डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले की मी तुझ्याकडं आणि नगरकरांकडे सगळं सोपवणार आहे. मी हे सगळं ऐकत होतो आणि संपत होतो. आणि मग नंतर हा प्रसंग घडला. जेव्हा त्यांना खरोखरच त्यांनी तसा निश्चय केला आणि निर्णय घेतला तेव्हा तो प्रसंग घडला. माझ्याकडं ते असं म्हणाले की मकरणची जबाबदारी अजून अवघड आहे, कारण मकरणला गुरुपदही सांभाळायचं आहे आणि त्याला ट्रस्टचं कामही पाहायचं आहे असं ते म्हणाले. याचं कारण सांप्रदायिक अधिकाराबरोबर सांप्रदायिक शुद्धता राखणं, अनुग्रहाची पद्धत जी आहे ती जशीच्या तशी असणं, देवनाथ महाराज देत असत तसाच अनुग्रह आता दिला पाहिजे. त्याच्यात कानामात्रेचा बदल नाही करता कामा. ज्ञानोबांनी देवनाथ महाराजांना जसा अनुग्रह दिला तसाच अनुग्रह आता द्यायला पाहिजे. ही सांप्रदायिक पद्धत, त्याची शुद्धता राखणं आणि ट्रस्टची जबाबदारी, ट्रस्टचं काम हे सर्वांना घेऊन सर्वांच्या सहकार्यांनी पारदर्शकता राखत, निष्कारण गुप्तता न ठेवत ट्रस्टमध्ये निष्कारण कोणी साहेब मंडळी तयार न होत, सगळे प्रेमाने आणि सेवा करण्यासाठी आलेले आहेत आणि सेवेचा भाग म्हणून विश्वस्तांनी ही काम करणं, ही हे सगळं करणं सगळ्यांच्या मनामध्ये ठसवणं हे अवघड आहे, अवघड काम आहे. कारण ग ची बाधा लवकर होऊ शकते. मला सुनील चिंचवकर मध्यंतरी म्हणाले की संत आणि ऍडमिनिस्ट्रेटर या दोन गोष्टी एकत्र क्वचित असतात, या जवळपास नसतात, त्या तुमच्या ठिकाणी आहेत असं मला म्हणाले. ते म्हणाले की ए सेंट कॅनॉट बी एन ऍडमिनिस्ट्रेटर अँड एन ऍडमिनिस्ट्रेटर कॅनॉट कॅन नेव्हर बिकम अ सेंट. याचं कारण संतांचं जे काम आहे ते बाहेरी साधकाची ए परी आणि स्वरूपाकार अंतरी, हे मुख्य. साधकांना सर्वांसारखा वाटला पाहिजे आणि आत स्वरूपाकार असला पाहिजे, त्यांनी त्याची साधक दशा सांभाळली पाहिजे. वाढविले प्रेम भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, तशा प्रकारे प्रेम वाढवणं सर्वांच्या ठिकाणी, भक्ती वाढवणं, नीतिमत्ता वाढवणं, शांती सुखाचा रस्ता दाखवणं, हे स्वतः प्रेम देत घेत शांती राखत समत्व बुद्धीनी सर्वांचं कल्याण मनामध्ये राहून असं करणं हे संतांचं काम आहे. आपण भक्त होणं आणि भक्त घडवणं, शाश्वततेच्या बोधामध्ये राहणं, देहावर विश्वास न ठेवणं. स्वामीजी म्हणायचे की माझा संसारावर 1% देखील विश्वास नाही. तसं राहणं हे संतांचं काम आहे. त्यातही सांप्रदायिक अधिकार असतील तेव्हा ते म्हणतात तसं गुरु होण्याची घाई फार असते लोकांना. माझ्या वयाच्या फार लवकर हे माझ्याकडे आलं, कारण हा प्रसंग घडला तेव्हा मी 35 वर्षांचा होतो. स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा मी 39 वर्षांचा होतो. स्वरूपानंदांनी स्वामीजींना अनुग्रहाचे अधिकार दिले तेव्हा स्वामीजी 57 वर्षांचे होते. स्वामीजी तेच आता या सीडी मध्ये म्हणतायत की ही मंडळी लहान आहेत. अशा लहान व्यक्तीला, वयाने लहान असलेल्या व्यक्तीला सांप्रदायिक काम करताना काही अडचणी येऊ शकतात. काही आकर्षण असू शकतात, त्यांचा तशा प्रकारचा संपूर्ण विश्वास जर आहे तर तो आपल्या आचरणाने राखणं ही मोठी जबाबदारी होती. आणि ऍडमिनिस्ट्रेटर किंवा ट्रस्टची जबाबदारी म्हणजे ते फार व्यावहारिक काम आहे. सगळ्या कायदेशीर पूर्तता नीट असणं, आर्थिक व्यवहार स्वच्छ असणं, सर्वांना बरोबर घेऊन चालणं, आपले जे उपक्रम आहेत लोकशाही मार्गाचा एक भाग असा राहतो. ट्रस्ट ही लोकशाही संस्था आहे आणि अनुग्रहाचे अधिकार असलेले सद्गुरु ही एकाधिकारशाही संस्था आहे. या दोन्ही एकत्रित सांभाळणं, कुठलीही गोष्ट कोणालाही वाटली तरी देखील ट्रस्टमध्ये कुठल्याही लोकशाही संस्थेत ती अंमलात यायला 5-10 महिन्यांचा काळ लागतो सगळ्यांना पटेपर्यंत. मी म्हणतो म्हणून झालं पाहिजे असं कुठंच चालत नाही. लोकांचे अंतःकरण तुटतात, त्याला थांबायची तयारी असणं, तेवढ्या हळूहळूच काम होणं, पण होतील ती एक दिलानी होतील हे ही लोकशाही संस्थेची जे ट्रस्ट सारख्या आणि सगळ्याच एक प्रकारे मजबूत गोष्ट देखील असते, ती त्याची ताकद असते. पण हे करण्यासाठी अनेक प्रकृतींना हाताला धरायला लागतं. ते वेगवेगळ्या घरातून आलेले असतात, वेगवेगळे संस्कार घेऊन आलेले असतात. केंद्रात येऊन ऐकत असले तरी देखील त्यांचं ब्रिंकिंग अप वेगळं वेगळं झालेलं असतं. अनेक साधकोपयोगी उपक्रम कल्पक त्यांनी राबवणं, कधी कधी कठोर निर्णय घ्यायला लागतात, असं हे दोन्ही एकत्र सांभाळणं हे कसं जिकिरीचं असतं. ट्रस्टच्या काही कायदेशीर गोष्टी असतात त्या सांभाळणं, म्हणून मला असं वाटत की स्वामीजींनी हे दिलेलं जे आहे ते हा किती काटेरी मुकुट आहे त्याचा अनुभव मी जवळपास रोज घेत असतो. आणि मला असं वाटतं की स्वामीजींनी हे अशाच प्रकारे सांभाळलेलं होतं, त्यांचं जीवन खूप जवळून मी पाहिलं, अशाच प्रकारे त्यांनी हे सगळं सांभाळलेलं होतं. समर्थ म्हणतात ना, कठीण आहे लोका राजी राखणे, याचा त्यांनाही प्रत्यय होता. पण तरी देखील त्यांच्या केवळ प्रेमानी, ते देत असलेल्या प्रेमानी आणि लोकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमानी त्यांचं काम यशस्वी झालं. आणि माझ्या कामाचंही तेच गमक आहे. हे काम देखील प्रेमाच्या अधिष्ठानावर आहे, श्रद्धेच्या अधिष्ठानावर आहे, समर्पणाच्या अधिष्ठानावर आहे. तसं म्हटलं तर परमार्थ म्हटल्यानंतर आज दचकावं कोणीही अशी बाहेर परिस्थिती आहे. मोठे मोठे संत महाराज महात्मे आणि त्यांचं जे काही चाललेलं असतं ते ऐकतो आपण. त्यामुळं सुशिक्षित माणूस परमार्थावर विश्वास ठेवणं ही देखील कठीण गोष्ट आहे. अशा परिस्थितीत स्वामीजी म्हणत असत की पुण्यासारख्या ठिकाणी मी राहून एवढं प्रेम मला मिळालं, भरभरून एवढे लोक माझ्याकडे आले, आत्ताही येत आहेत, ही मी स्वामीजींची कृपा समजतो. स्वामीजींच्या हा विचारांचाच हे यश आहे. ज्या पद्धतीने त्यांनी काम चालवलं त्याचं हे यश आहे. मलाही तशीच अपेक्षा आहे. माझ्याकडे येणाऱ्या मंडळींचं जीवन अधिकाधिक शुद्ध असावं. त्यांचे आचार विचार चालणं बोलणं हे अधिकाधिक शुद्ध शुद्ध शुद्धतर शुद्धतम असं होत जावं. त्यांनी साधनेला अधिक वेळ द्यावा. 1.5 तासापेक्षा कमी नाही असा वेळ द्यावा. सुरुवातीच्या काळात खूप साधना करावी लागतेच आणि अभ्यासाशिवाय कुठलीही गोष्ट मिळाली असं कदापि होत नाही. त्यामुळे केवळ अनुग्रह घेण्याचा हा मुद्दा नाहीये. अनुग्रह घेऊन गोष्ट संपत नाही, उलट सुरू होते. त्यांनी शास्त्राचा अभ्यास करावा, ग्रंथांचा अभ्यास करावा, तारतम्य राखून ग्रंथांचा अभ्यास करावा, अहंकार रहितत ही फार महत्वाची गोष्ट. सद्गुरूंच्या कार्याची तन मन धनानी सेवा करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. आपल्या घरी देखील आपण या पद्धतीनेच आचरण ठेवणं ही सद्गुरूंची सेवा आहे. आपण जिथं कामावर जातो तिथेही वेळेवर जाणं, आपलं जे काम आहे ते काम उत्तम रीतीने पार पाडणं, तिथेही क्षिप्रसारित असणं. जीवन कधी तुकड्यात नसतं, केवळ केंद्रातच साधकासारखं आणि बाहेर तू कोण आणि मी कोण असं जीवन नसतं. असं असल्यामुळं इथं आपण जे शिकतो जे आपण ऐकतो ते आपल्या जीवनामध्ये मोठ्या धैर्याने उतरवण्याचा प्रयत्न करणं यांनी व्यक्ती घडत असते. मलाही असं वाटतं की अशा व्यक्ती माझ्या दृष्टपथीस याव्यात. त्यांनी अधिकाधिक साधना करावी, परमार्थ करण्याचा निश्चय करावा, बाकीचं जीवन देखील उत्तम जगावं. धन सुत दारा असो दे पसारा, नको देऊ थारा असत तिथे, स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रन दिन आत्मरूप. असा अभ्यास लक्षात ठेवून करावा. कर्तव्य सोडून परमार्थ करायचा नाही. त्याची दुसरी बाजू अशी नाही की कर्तव्यच इतकी वाढली वाढली की परमार्थालाच वेळ नाही. अशी सगळी मंडळी कोण आहेत हे मी पाहत असतो. या अश्विन शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण एका कशा प्रकारच्या जीवनाची प्रेरणा घेण्यासाठी असा हा दिवस आहे. आजच्या दिवशी नाथ संप्रदाय जो ज्ञानेश्वर महाराजांपासून 700 वर्ष चालत आला पुढे असा, या नाथ संप्रदायाचे आपण एक घटक आहोत अशा जबाबदारीने आपलं सगळं वर्तन, चालणं बोलणं, खाणं पिणं, साधना, श्रवण, आपला बोध टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न, उत्तम गुणांचा अभ्यास, ते गुण आपल्या ठिकाणी कसे मुरतील याचा अधिकाधिक विचार करणं, तसा प्रयत्न करणं, हे आपल्याला करायचंय. हे करत असताना साधकाला कोणतीही सवलत नाही. घरात जसं प्रत्येकाचं घर असेल तसंच असणार आहे. प्रत्येकाच्या घरातलं जे जसं वातावरण वेगवेगळं असेल तसंच असणार आहे. ते असताना हे सगळं करायचं आहे. जीवनामध्ये मोठं होण्याला मर्यादा नाही. देर इज ऑलवेज अ व्हेकन्सी ऑन द टॉप असं म्हटलेलं आहे. असं कधीही समजू नका. ती जागा कायम रिकामी असते आणि ती तुम्ही जाण्यासाठीच असते. असं भान ठेवून आपण जर चाललो तर मला असं वाटतं की हे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाची खरी सफलता त्यामध्ये आहे. तशा प्रकारे आपण सगळे करताच आहात, माझा आपल्यावर फार विश्वास आहे. क्रमाने हा समाज सुधारणं, व्यक्ती सुधारली की व्यक्तीच्या अवतीभोवती प्रभाव पडतो, आपोआप समाजावर प्रभाव पडतो, असं काही चांगलं घडणं याकरता आपण हे करतो आहोत. आपल्या स्वतःचं शांती समाधान आणि आपल्या बरोबर अनेकांचं शांती समाधान असं याच्यातून होईल. संतांनी केलेला हा प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये आपल्या या प्रयत्नाला स्वामीजींनी यश द्यावं अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत. हरी हरी.
यानंतर मंडळाच्या वतीने सद्भक्त संतोष बांगल आणि सद्भक्त सौ सुषमा बांगल हे दोघे जणी स्वामीजींना औक्षण करतील आणि त्यानंतर आपण आरती म्हणणार आहोत स्वामीजींची, माधवनाथांची आणि मकरंदनाथांची. पूजनीय स्वामीजींच्या दर्शनासंबंधी निवेदन. कार्यक्रम झाल्यानंतर हॉलमधील तसेच फ्लॅटमधील साधकांनी आपल्या जागेवरच बसून राहावे. पूजनीय स्वामीजी 2 मिनिटात फ्रेश होऊन परत येतील. फ्लॅटमधील साधकांनी कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे नमस्कारासाठी हॉलमध्ये यावे. हॉलमधील साधकांनी कार्यकर्ते सांगतील तेव्हा नमस्कारासाठी रांगेत उभे राहावे. ज्यांना मनोमन नमस्कार करून जायचे आहे त्यांनी पांडुरंगासमोरील दरवाजाचा वापर करावा. मुख्य दरवाजाचा वापर अनुग्रहाच्या खोलीतील बसलेल्या साधकांनी करावा, कारण स्वामीजींसाठी ती खोली त्वरित रिकामी करणे भाग आहे. आरती झाल्यानंतर आपण ही करूया लगेच.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळो तो ज्ञान देवी पाजेसी अमृत ओवी जेसी जाणीव आग जाणीव आगळी अजाण भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी हम स्वरूप खून दाविसी आर्धा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मे अखंड चांदणे चकोर चित्ता माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माती माधवनाथा आरती माधवनाथा सोवाळु आरती स्वामी मकरंद नाथा पावे मुनि पद कमला वरि ठेवियला माथा भावे न मुनि पद कमला वरि ठेवियला माथा ज्ञान देवी चा पवित्र गंगे रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता गोवाणुवारती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरि ठेवियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनि शांत विषि आरता स्वामी तू शांत विषि आरता नाथ पंच जी खून दाविषि उन्मनि सुख भक्ता हो आरु आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरि ठेवियला माथा भावधरुणिया चातक जैसा शरणयै मेघा आसमणे अनन्द जैसा धाव पाव वेगा ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरि ठेवियला माथा भावे न मुनि पद कमला वरि ठेवियला बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी भवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समरसा।